ॐ महासिंहाय नमः ॐ दिव्यसिंहाय नमः ॐ महाबलाय नमः ॐ उग्रसिंहाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ स्तंभजाय नमः ॐ उग्रलोचनाय नमः ॐ रौद्राय नमः ॐ सर्वाद्भुताय नमः ॐ श्रीमते नमः ॐ योगानन्दाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ हरये नमः ॐ कोलाहलाय नमः ॐ चक्रिणे नमः ॐ विजयाय नमः ॐ जयवर्धनाय नमः ॐ पञ्चाननाय नमः ॐ परब्रह्मणे नमः ॐ अघोराय नमः ॐ घोरविक्रमाय नमः ॐ ज्वलन्मुखाय नमः ॐ ज्वालामालिने नमः ॐ महाज्वालाय नमः ॐ महाप्रभवे नमः ॐ निटलाक्षाय नमः ॐ सहस्राक्षाय नमः ॐ दुर्निरीक्षाय नमः ॐ प्रतापनाय नमः ॐ महादंष्ट्रायुधाय नमः ॐ प्राज्ञाय नमः ॐ चण्डकोपिने नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ हिरण्यकशिपुध्वंसिने नमः ॐ दैत्यदानवभञ्जनाय नमः ॐ गुणभद्राय नमः ॐ महाभद्राय नमः ॐ बलभद्राय नमः ॐ सुभद्राकाय नमः ॐ कराळाय नमः ॐ विकाराळाय नमः ॐ विकर्त्रे नमः ॐ सर्वकर्तृकाय नमः ॐ सिंसुमाराय नमः ॐ त्रिलोकात्मने नमः ॐ ईशाय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ विभवे नमः ॐ भैरवाडम्बराय नमः ॐ दिव्याय नमः ॐ अच्युताय नमः ॐ रवये नमः ॐ माधवाय नमः ॐ अधोक्षजाय नमः ॐ अक्षराय नमः ॐ सर्वाय नमः ॐ वनमालिने नमः ॐ वरप्रदाय नमः ॐ विश्वंभराय नमः ॐ अद्भुताय नमः ॐ भव्याय नमः ॐ श्रीविष्णवे नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ಓಂ ಅನಘಾಸ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ನಖಾಸ್ತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸೂರ್ಯಜ್ಯೋತಿಷೇ ನಮಃ ಓಂ ಸುರೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಹಸ್ರಬಾಹವೇ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಜ್ಞಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಸಿದ್ಧಿಪ್ರದಾಯಕಾಯ ನಮಃ ಓಂ ವಜ್ರದಂಷ್ಟ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ವಜ್ರನಖಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಹಾನಂದಾಯ ನಮಃ ಓಂ ಪರಂತಪಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಮಂತ್ರೈಕರೂಪಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಯಂತ್ರವಿದಾರಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವತಂತ್ರಾತ್ಮಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸುವ್ಯಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತವತ್ಸಲಾಯ ನಮಃ ಓಂ ವೈಶಾಖಶುಕ್ಲಭೂತೋತ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಶರಣಾಗತವತ್ಸಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಉದಾರಕೀರ್ತಯೇ ನಮಃ ಓಂ ಪುಣ್ಯಾತ್ಮನೇ ನಮಃ ಓಂ ಚಂಡವಿಕ್ರಮಾಯ ನಮಃ ಓಂ ವೇದತ್ರಯ ಪ್ರಪೂಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಗವತೇ ನಮಃ ಓಂ ಪರಮೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ನಮಃ ಓಂ ಜಗದ್ವ್ಯಾಪಿನೇ ನಮಃ ಓಂ ಜಗನ್ಮಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಜಗತ್ಪಾಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಜಗನ್ನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಹಾಕಾಯಾಯ ನಮಃ ಓಂ ದ್ವಿರೂಪಭೃತೇ ನಮಃ ಓಂ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ ಓಂ ಪರಂ ಜ್ಯೋತಿಷೇ ನಮಃ ಓಂ ನಿರ್ಗುಣಾಯ ನಮಃ ಓಂ ನೃಕೇಸರಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಪರತತ್ವಾಯ ನಮಃ ಓಂ ಪರಂ ಧಾಮ್ನೇ ನಮಃ ಓಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ವಿಗ್ರಹಾಯ ನಮಃ ಓಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ನೃಸಿಂಹಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಾತ್ಮನೇ ನಮಃ ಓಂ ಧೀರಾಯ ನಮಃ ಓಂ ಪ್ರಹ್ಲಾದಪಾಲಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹಾಯ ನಮಃ.